प्रकरण 12 ईश्वराचं वास्तव्य ब. ईश्वर म्हणजे अनंत, विशाल, विराट, पृथ्वीपेक्षाही मोठा. पृथ्वीच काय, परंतु समग्र सृष्टीचा तो माता, धाता आणि पितामह आहे. तो सृष्टीला जन्म देऊन वात्सलतेने तिचे संगोपन करणारा आहे आणि सामर्थ्यशाली कवच घालून तिचं रक्षण करणारा पिता आहे. तो जसा विशाल आहे तसाच सूक्ष्म आहे. जसे फूल आणि पराग, जलाशय आणि पाण्याचा थेंब, आगीचा डोम आणि स्फुल्लिंग, पराग, पाण्याचा थेंब आणि स्फुल्लिंग हे फुलाचे, जयाशयाचे, आगीचे सूक्ष्म रूप होय. अशा सूक्ष्म रूपाने ईश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात वास्तव्य करतो. म्हणजे आपल्याला सूक्ष्म रूपानं असलेलं ईश्वराचं वास्तव्य स्थान कळलं, परंतु त्याच्या विशाल रूपाचं काय? सृष्टीपेक्षाही मोठा असणारा ईश्वर सृष्टीच्या पलीकडे कुठे वास्तव्य करीत असेल? सृष्टीला जर बालक समजलो तर त्या बालकाची माता कशी असेल, कुठे असेल? बरं, कुठंही असली आणि कशीही असली तरी माता म्हणून समग्र सृष्टीवर तिचा प्रेमाचा, वात्सल्याचा हात अखंड फिरत असतो ना. मग तो तरी आपल्याला जाणवावा ना. उलट प्रचंड वादळे, भूकंप, अग्नीचे कल्लोळ यांच्या माध्यमातून वात्सल्य तर सोडाच, पण रौद्रता, राक्षसीपणा जरूर जाणवतो. हे कसं काय? ईश्वर समग्र सृष्टी व्यापून आहे हे तर खरेच, परंतु त्याचं सृष्टीतील अस्तित्व जाणवत नाही. कारण सृष्टीतील ईश्वराचं स्वरूप काय आहे याचा नीटसा बोध आपल्याला झालेला नसतो. ईश्वराच्या व्यापकत्वाचा नेमका अर्थ काय? माता आपल्या मुलाला व्यापून असते. ती बालकापेक्षा इतक्या पटीनी मोठी असते की तिच्या केवळ छायेत बालक वाढावं. आकाराच्या तथा वात्सल्याच्या दृष्टीने हा एक अर्थ झाला. आणखी दुसराही एक सूक्ष्म अर्थ आहे, त्याचा विचार आपण सहसा करत नाही. मातेच्या सर्वांगातून निर्माण झालेला मांसल पिंड म्हणजे बालक. बालकाच्या देहाची प्रत्येक पेशी, हाडे, रक्तवाहिन्या, मज्जा, केस, नखे, त्यातील कण अन कण, डोळे, कान, नाक, जीभ यातील कार्यशक्तीची प्रत्येक लहर हा सर्व मातेच्याच शक्ती सामर्थ्याचा सूक्ष्म रूपाने झालेला प्रगट आविष्कार असतो. निश्चितच हा मातेचाच आविष्कार आहे. प्रगट आहे म्हणजे दिसणाराही आहे, मात्र सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे. इतका सूक्ष्म की ती पेशी, कण वा लहर केवळ स्थापन करून वाढीला लावण्याची प्रक्रिया तेवढी सुरू करण्या इतका. पुढचे वाढीचे कार्य हे मातेचे नव्हे, ते बालकाचे स्वयंभू कार्य आहे. बालक जसजसं मोठं होत जातं तसतसं मातेनी दिलेली कार्यशक्तीच तेवढी त्याच्याजवळ असते. बाकी देहातील एकूण एक गोष्ट त्याची असते. मातेचं त्यात काहीच उरत नाही. याच अर्थाने ईश्वर ही सृष्टीची माता आहे. म्हणजे माणसात मातेचं वास्तव्य आहे, पण ते शोधायचं असेल तर कालांतराने आईपेक्षाही मोठ्या झालेल्या मुलाच्या देहाकारात ते सापडणार नाही. मुलाच्या मूलभूत कार्यशक्तीत मात्र ते अवश्य वास्तव्य करत असते. झाडातून उगवणारे प्रत्येक फूल आणि फळ, जलाशयावरचा प्रत्येक तरंग, वस्तुमात्राची चव, आकार, जडणघडण, जीवमात्रातून ध्वनित होणारा नाद, भूगर्भातील चलनवलन, नद्यांचं वाहणं, अखंड बदलणारं ऋतुमान, दिवसरात्र, आकाशात तरंगणारे ढग, वायूच्या लहरी, कडकडणारी वीज, कोसळणाऱ्या पर्जन्यधारा, हीच सृष्टीरूपी बालकाची अंगे उपांगे आहेत ना. यांच्या एकेका स्थूल अंगाच्या पसाऱ्यामध्ये ईश्वर दिसणार नाही हे खरं, परंतु त्यांच्या अणुअणूतील क्रियात्मक चैतन्यामध्ये ईश्वराशिवाय वेगळं काय बरं असू शकणार? अवघी सृष्टी ही विराट माया होय. तिचा नियंता ईश्वर तिच्याच गर्भात वास्तव्य करून राहतो. जीवमात्राचे हृदय आणि सृष्टीचा गर्भ हीच ईश्वरी वास्तव्याची गुप्त ठिकाणे होत. ती गवसणं म्हणजे सोहम सिद्धी. सोहम हंसः.